नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 11 तारखे सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेर आसतले. भारत आणि ऑस्ट्रेलिया हांच्या मदीं समतोल आणि परस्पर फायद्याचं व्यापक अर्थिक सहकार करार सीईए करपा खातीर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी ऑस्ट्रेलियेकडेन वचनबद्धता दाखयल्या. उत्तराखंडाच्या निर्मितीच्या रुपयाच्या महोत्सवाच्या उत्सवात वाटो घेवपाक आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देहरादूनाक भेट दितले. आफ्रिकेतल्या 2 राष्ट्रांच्या राज्य भेटीच्या पहिल्या पावण्यार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला पावल्यो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 11 तारखे सावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेर आसतले. हे भेटी वेळार प्रधानमंत्री मोदी आणि भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक 1020 मेगावॉट जलविद्युत प्रकल्प पुनाट सांगचू दोनाचे उक्तावण करतले. भारत आणि भूतानान संयुक्तपणान हो प्रकल्प तयार केला. भूतानाचे 4थे राजा जिग्मे सिंगे वांगचुक हांच्या 70व्या जयंती निमतान प्रधानमंत्री हाजीर रावपाचे आसात आणि ते आपले समकक्ष शेरिंग तोबगोय हांची भेट घेतले. प्रधानमंत्री मोदी जागतिक शांतताय प्रार्थना महोत्सवात वाटो घेतले आणि थिम्फूच्या थाशी जोडिंग हांच्या पवित्र अवशेषांचे दर्शन घेतले. प्रधानमंत्र्याच्या भेटीक लागून दोन्ही वटांनी द्विपक्षीय भागीदारी आणिक वाढोवपाचे आणि घटमूट करपाच्या मार्गांचेर विचार करपाची संद मेळटली आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि व्यापक प्रश्नांचेर मतांचे आदान प्रदान करपाची संद मेळटली असे विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वाराणसी रेल्वे स्टेशनावयल्यान 4 नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयलो. हे भेटी वेळार उलयताना तांणी
वंदे भारत, नमो भारत और अमृत भारत जैसी ट्रेनें भारतीय रेलवे की अगली पीढ़ी की नींव तैयार कर रही है. ये भारतीय रेलवे को ट्रांसफॉर्म करने का एक पूरा अभियान है. वंदे भारत भारतीयों की, भारतीयों द्वारा, भारतीयों के लिए बनाई हुई ट्रेन है जिस पर हर भारतीय को गर्व है.
आयज उत्तर प्रदेशाचे उदरगतीक लागून पर्यटनाच्यो व्हड संधी निर्माण जाल्यात आणि संवसारातल्या विकसित देशांच्या अर्थिक वाढीन मुळाव्या साधन सुविधांचो महत्वाचो वाटो आसा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. बिहार वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्यावेल्या प्रचारान नेट धरला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी मतदारांक आकर्षित करपाचे सगळे यत्न करतात. एनडीए फकत उदरगतीचेर न्हय तर राज्याचे दायज सांभाळपाचेरूय लक्ष केंद्रीत करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सीतामंडीत जाल्ले भौशीक सभेत सांगले. तशेच बेतियान घेतिल्ल्या आनीक एक भौशीक सभेत ते उलयताले.
आज बेतिया से मैं बिहार के हर माता पिता, बिहार के हर नौजवान से कहूंगा, वो दिन दूर नहीं जब बिहार की पहचान फूड प्रोसेसिंग के पावर हाउस के रूप में होगी, टूरिज्म से होगी, टेक्सटाइल से होगी, बिहार की पहचान टेक्नोलॉजी से होगी. मेक इन इंडिया के एक बड़े सेंटर के रूप में होने की दिशा में कदम बढ़ रहे हैं.
मजगती घरमंत्री अमित शाह हांणी पुणियात जाल्ले भौशीक बसकेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हांच्या फुडारपणाखाला बिहार विकसित राज्य जावपाच्या वाटेर आसा असे सांगले. भारत आणि ऑस्ट्रेलिया हांच्या मदीं समतोल आणि परस्पर फायद्याचं व्यापक अर्थिक सहकार करार सीईए करपा खातीर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी ऑस्ट्रेलियेकडेन वचनबद्धता दाखयल्या. मेलबर्न ऑस्ट्रेलियान ऑस्ट्रेलियन वेपार आणि पर्यटन मंत्री डॉन फारेल आणि कुशळताय आणि प्रशिक्षण मंत्री अँड्र्यू गिल्स हांच्याकडून झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळार मंत्री गोयल हांणी ही माहिती दिली. दोन्ही राष्ट्रांमधील सीईए सहित भारत ऑस्ट्रेलिया अर्थिक भागीदारीची पुराय क्षमता वापरपाची चर्चा झाल्या असे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान सांगला. बसकेवेळार मंत्र्यांनी सीईए वाटाघाटीखाला जाल्ले प्रगतीचो नियाळ घेतलो आणि द्विपक्षीय वेपार आणि अर्थिक भागीदारी करपाच्या मार्गांचेर चर्चा केली. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या 2 राष्ट्रांच्या भेटीचेर आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावर बी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी आज सांजे 5 वरांचेर गोय विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग सभागरान 67वे आकाशवाणी संगीत संमेलन घडून हाडटा। हातून नामनेचे कलाकार आपली कला सादर करतले। अस्तंती शास्त्रीय संगीत व्हायलीन युगल देव शंकर रॉय आणि ज्योती शंकर रॉय सादर करतले। मराठी नाट्य संगीत प्राची प्रदीप जाठर जाल्यार कोकणी गीतां डॉ शकुंतला भरणी सादर करतल्यो। कार्यावळीक चडांत चड लोकांनी हाजीर रावचे अशें आकाशवाणी पणजीच्या महासंचालकांनी मागला। आफ्रिकेतल्या 2 राष्ट्रांच्या राज्यभेटीच्या पहिल्या पावण्यार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला पावल्यो। काल सांजेवेळार राजधानी शार लुआंडा हांगा त्यो पावल्यो। अंदू दोनूय देशांच्या राजनयिक संबंधाचे 40 वर्सां पुराय जाल्ल्यान ही भेट महत्वाची थारता। आयज राष्ट्रपती मुर्मू अंगोलाचे अध्यक्ष जुआव मॅन्युअल गोन्साल्वीस लॉरेन्सो हांचे कडेन लुआंडा हांगाच्या राष्ट्रपती राजवाड्यान द्विपक्षीय उलोवणी करतल्यो। हाचे उपरांत दोनूय देशांनी परस्पर हितसंबंधांच्या प्रस्नांचेर समजिकायेच्या कबलातीचेर स्वाक्षरी करपाची शक्यताय आसा। सध्याच्या भेटीवेळार दोनूय वटांनी भलायकी जतनाय अंतरिक्ष तंत्रगिन्यान डिजिटल भौशीक मुळाव्या साधन सुविधा विशीं सहकार्याचेरी चर्चा करतले। आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आपत्ती लवचीक मुळावी बांदावळ हांचे खातीर युती जागतीक जैव इंधन युती ह्या सारख्या जागतीक उपक्रमा खाला तांकां भागीदारी आनी घटमूट करपाक मेळटली। 11 ते 13 नोव्हेंबर मेरेन राष्ट्रपती मुर्मू चालू आशिल्ल्या भोंवडेच्या दुसऱ्या पावण्यार बोत्सवानाक भेट दितल्यो। बोत्सवानाच्यो आपलो समकक्ष अध्यक्ष दुमा बोको हांचे कडेन त्यो द्विपक्षीय उलोवणी करतल्यो। वेपार आनी गुंतवणूक तंत्रगिन्यान उर्जा शेती भलायकी वखदां संरक्षण आनी लोकांकडेन संबंद अशा मळार द्विपक्षीय सहकार्य वाडोवपा खातीर नवे मार्ग ह्या विचार विनिमयान सोदून काडटले। तशेंच बोत्सवानान प्रकल्प चिता आनी बोत्सवाना सावन भारतान चिताचे संभाव्य स्थानांतरण हांचेर भारता वांगडा सहकार्य करपाची तयारी दाखयल्या। उत्तराखंडाच्या निर्मितीच्या रुपया महोत्सवाक वांटो घेवपा खातीर आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देहरादूनाक भेट दितले। हे भेटी वेळार प्रधानमंत्री ह्या निमतान यादिस्तीक टपाल शिक्कोय जारी करतले आनी मेळाव्याक मार्गदर्शन करतले। 8,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पाचे उक्तावण आनी बुन्याद घालतले आनी तातून 930 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचे उक्तावण आनी 7,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसयतले। हे प्रकल्प पिवपाचे उदक शिपणावळ तंत्रीक शिक्षण उर्जा शार उदरगत खेळ आनी कुशळताय उदरगत अशा जायत्या मुखेल क्षेत्रांत पुरवण दिता। तशेंच प्रधानमंत्री पीएम फसल बिमा येवजणे खाला 28,000 परस चड शेतकारांक थेट बँक खात्यान 62 कोटी रुपयांची आदार रक्कम दितले। जलक्षेत्रा संबंधित 2 मुखेल प्रकल्पांचो ते बुन्याद घालतले। सोंग धरण पिवपाचे उदक प्रकल्प जो देहरादूनाक दिसाक 15 कोटी लिटर पिवपाचे उदक पुरवण करतलो आनी नैनितालांतल्या जामराणी धरण बहुउद्देशीय प्रकल्प पिवपाचे उदक शिपणावळ आनी वीज निर्मिती खातीर आदार दितलो। हेर प्रकल्पांची बुन्याद घालून तातून 20 उपक्रेंदा चंपावतान बायला खेळा महाविद्यालयाची स्थापणूक नैनितालांत अत्याधुनीक दुग्ध कारखानो आनी हेर प्रकल्पांचो आस्पाव आसा। अस्तंत वाळवंटांतल्या बंदर 15 वाठारांत इजिप्ताच्या पेट्रोलियम आनी खनिज संसाधन मंत्रालयान नव्या सैमीक वायूचो सोद लायला। दर दिसा 1.6 कोटी धन फूट वायूच्या धरान हे क्षेत्र रोखडेच उत्पादन नकाशांत जोडला। ह्या सोदाक लागून बहरिया जलाशयांतल्या येवपी साठ्यांत सुमार 15 अब्ज घन फूट वायू वाडपाची शक्यताय आसा अशें मंत्रालयान सांगला। भारतीय हवामान खात्यान फुडले 5 ते 6 दीस वायव्य आनी मध्य भारतान तापमान 2 ते 5 अंश सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा असो अदमास उक्तायला। तशेंच सोमारा मेरेन विदर्भ आनी छत्तीसगडाच्या जायत्या वाठारांनी उण्यांत उणें तापमान सुमार 2 डिग्री सेल्सियस देंवपाची खूब शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। आर प्रज्ञानंदा होवानिसियन रोबोट आड आपली मॅच जिकून 4थ्या फेरयेंत पावला। दिप्तियन घोष गॅब्रियल सर्गिसियनाक हारावन सर्तींतल्यान भायर पडला। अर्जून एरिगेसीन उझबेकिस्तानाचे शामसिद्दीन वाखिदोवा वांगडा बरोबरी करून 4थ्या फेरयेंत पावल घाला। काल बरोबरी जाल्या उपरांत पेंटला हरिकृष्णन आनी प्रणव व्ही हे फेरयेक 4थ्या सुवातेर पावले। एस एल नारायण चीनाच्या यू यांगी आड बरोबरीत खेळ। परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 11 तारखेसावन 2 दिसांच्या भूतान भोंवडेर आसतले. भारत आनी ऑस्ट्रेलिया हांच्या मदीं समतोल आनी परस्पर फायद्याचे व्यापक अर्थिक सहकार करार करपा खातीर वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी ऑस्ट्रेलिये कडेन वचनबद्धताय दाखयली. उत्तराखंडाच्या निर्मितीच्या रुपयाच्या महोत्सवाच्या उत्सवा खातीर आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देहरादूनाक भेट दितले. आफ्रिकेतल्या 2 राष्ट्रांच्या राज्य भेटीच्या पहिल्या पावण्यार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अंगोला पावल्यो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.